नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंय उद्देगीक रोजगार कायदो 1959 दुरुस्त करतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज पर्वरे सचिवालयांत गोंय उर्जा विकास एजन्सी पुनर्वापर उर्जा आनी वीज खात्याच्या जोडपालवान आयोजित केल्ल्या कार्यावळीन गोंय विनामूल्य वीज येवजणेचो शुभारंभ केलो. राज्यांत 18 न्यायाधीशांचो उणाव आशिल्ल्यान सरकाराक कुटुंब न्यायालय स्थापन करप शक्य जावचे ना अशी माहिती कायदो मंत्री आलेख सिक्वेरा हांणी दिली. कारगील जैताच्या रुप्या महोत्सवी वर्सा निमतान आयज गोंयातूय तरेकवार कार्यावळी जाल्यो. राज्यांत शेगीत पडपी उटंगराच्या पावसाक आनी नेटाच्या वाऱ्याक लागून खुपशा वाठारांनी झाडांची पडझड जाल्या. पुराय खबरो. गोंय उद्देगीक रोजगार कायदो 1959 दुरुस्त करतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली. ह्या कायद्याच्या बदला उपरांत नोकर भरतींत गोंयकारांक प्राधान्य दिवचे पडटले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली. तशेंच उद्देजकांक 10 वयर कर्मचारी आसात जाल्यार नोकर भरती करतना एम्प्लॉयमेंट एक्सचेंजीक कळीत करून ताचे कडल्यान पात्र उमेदवाराची नावां घेवन तांकां नोकरी दिवची पडटली अशें तांणी मुखार म्हळां. गोंयकारांक खासगी कंपन्यांनी रोजगार मेळचो म्हूण सरकार वावुरता, हाका लागून उद्देगीक वसणुकांनी रोजगार मेळावे घेवन थेट नोकर भरती करपाचे प्रक्रियेकूय गती दितले अशें तांणी मुखार सांगले. ह्या वेळार गोंयांत नोंद आशिल्ल्या 2500 उद्देगांनी सध्या गोंयचो राबितो दाखलो आशिल्ल्या 61690 जाण नोकरी करतात अशी माहिती कामगार मंत्री बाबूश मोन्सेरोत हांणी सभागराक दिली. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज पर्वरे सचिवालयांत गोंय उर्जा विकास एजन्सी पुनर्वापर उर्जा आनी वीज खात्यान आयोजित केल्ल्या कार्यावळीन गोंय विनामूल्य वीज येवजणेचो शुभारंभ केलो. ह्या वेळार उलयतना मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी गोंय विनामूल्य वीज येवजण ही गोंयच्या लोकां खातीर खूप फायदेशीर येवजण असून ह्या येवजणेचो राज्यातल्या चडांत चड लोकांक फायदो मेळोवन दिवपा खातीर सरकारचे यत्न आसतले आनी त्या खातीर ह्या येवजणेची प्रक्रिया सोपी केल्ली आसा अशें सांगले. गोंय विनामूल्य वीज येवजणेचो लाव घेवपी गिरायकांक कसल्याच तरेचो खर्च करपाक लागना. निवासी घरा खातीर 5 केव्ही सौर उर्जा प्रकल्प फुकट बसोवन दितात. ह्या प्रकल्पावरवी 400 युनिट वीज तयार जाता. लावधारकांच्या घराच्या पाक्याचेर सोलर पॅनल बसोवपाक मेळपाक जाय. ह्या येवजणेची अंमलबजावणी गोंय उर्जा विकास एजन्सी वतीन नोंदणीकृत आस्थापना मार्फत करतात करपांत येता. कार्यक्रमांक वीज मंत्री श्री सुदीन ढवळीकर, सभापती श्री रमेश तवडकर, आमदार चंद्रकांत शेटये आनी अधिकारी हाजीर आशिल्ले. राज्यांत 18 न्यायाधीशांचो उणाव आसा. न्यायाधीशाच्या उणावाक लागून सरकाराक कुटुंब न्यायालय स्थापन करप शक्य जावचे ना अशें कायदो मंत्री आलेख सिक्वेरा हांणी खासगी थारावा वेळार स्पष्ट केले. तरी सुद्दा कुटुंबाच्या समस्ये विशींचे खटले सुटावे करपा खातीर पर्यायी व्यवस्थेचो विचार करता अशें तांणी सांगले. राज्यांत बरेच खटले प्रलंबीत आसात. कुटुंबान जावपी शळवणूक आनी हेर समस्ये विशींचे खटले बेगीन सुटावे जावपा खातीर माल पावड्यार कुटुंब न्यायालय स्थापना करपाची मागणी करपी खासगी थाराव आमदार उल्हास नायक तुयेकार हांणी सभाघरांत मांडलो. खटले बेगीन निकालान काडपा खातीर पर्यायी व्यवस्था करपाचे आश्वासन कायदो मंत्री आलेख सिक्वेरा हांणी दिले उपरांत उल्हास नायक तुयेकार हांणी थाराव फाटी घेतलो. आयज कारगील विजय दिसाच्या रुप्या महोत्सवाच्या फाटभुयेर पणजे आयोजित केल्ल्या प्रदर्शनाचे उक्तावण कारगील वॉर वेटरन आनी वीर चक्र फावो जाल्ले कर्नल राजेश सिंग हांच्या हस्तुकी जाले. पत्रव्यवहार आनी सूचना कार्यालया वतीन कारगील विजय दिसाच्या फाटभुयेर कारगील युद्धाची माहिती दिवपी फोटोचे प्रदर्शन पणजे आझाद मैदानाचेर आयोजित केला. फाल्यां सांजे 7 मेरेन हे प्रदर्शन लोकां खातीर उक्ते आसतले अशें पीआयबीन कळीत केला. या प्रदर्शनांत सुमार 35 फोटो आसात जे कारगील युद्धाचे वर्णन करतात. जवानांचे काम, युद्धातली कामगिरी या फोटोतल्यान पळोवपाक मेळटा. ह्या वेळार निवृत्त लेफ्टनंट कर्नल ऑस्टीन कुलासो तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. आझाद मैदानावेल्या हुतात्मा स्मारकाक तांणी ह्या वेळार आर्गां ओपली. आयच्या ह्या कार्यावळीत एनसीसी कॅडेट, होमगार्ड तशेंच हेर लोक हाजीर आशिल्ले. आयच्या दिसा निमतान मिरामार ते आझाद मैदाना मेरेन सायकल आनी मोटरसायकल रॅली जाली. कर्नल बाळकृष्ण शिरोडकर आनी लेफ्टनंट कर्नल ऑस्टीन कोलाको हांणी रॅलीचे फुडारपण केलें. कारगील झुजांत वांटेकार जाल्ले कर्नल राजेश शाह हांणी आपले अणभव सांगले. कारगील झुजाच्या जैताक आयज 25 वर्सां पुराय जाल्यात. त्या निमतान मडगांवच्या दामोदर महाविद्यालय, कारे कायदा महाविद्यालय आनी डॉन बॉस्को कॉलेजच्या एनसीसी फाट्यान आयज कारगील विजय दीस सुवाळो मनयलो. या वेळार या झुजातल्या 527 हुतात्म्यांक आर्गां ओपली. या कारगील झुजांत स्वता वांटो घेतिल्ले कॅप्टन उत्पल दत्त हे मुखेल सोयरे म्हूण हाजीर आशिल्ले. कारगील झुजाक लागून देशाचो एकवट आनी देशाचो अभिमान सिद्ध झालो अशे कॅप्टन दत्त हांणी म्हळे. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात. गोंय उद्देग रोजगार कायदो 1959 दुरुस्त करतले अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिली. ह्या कायद्याच्या बदला उपरांत नोकरी भरती गोंयकार प्राधान्य दिवचे पडटले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली. तशेंच उद्देजकांक 10 वयर कर्मचारी आसत जाल्यार नोकर भरती करतना एम्प्लॉयमेंट एक्सचेंजींत कळीत करून ताचे कडल्यान पात्र उमेदवाराचीं नांवां घेवन तांकां नोकरी दिवची पडटली अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. गोंयकारांक खासगी कंपन्यांनी रोजगार मेळोवपा खातीर थेट नोकर भरती करपाचे प्रक्रियेकूय गती दितले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. ह्या वेळार गोंयांत नोंद आशिल्ल्या 2500 उद्देगांनी सध्या गोंयचो राबितो दाखलो आशिल्ल्या 61,690 जाण नोकरी करतात अशी माहिती कामगार मंत्री बाबूश मोन्सेरत हांणी सभागराक दिली. ह्या वेळार खण उद्देग कंपनीन गोंयकारांकूय नोकरी दिवपाक पयले प्राधान्य दिवचे अशी मागणी आमदार विजय सरदेसाय हांणी केल्या. राज्यांत सेगीत पडपी उटंगराच्या पावसाक लागून नेटाच्या वाऱ्याक लागून खुपशा वाठारांनी झाडांची पडझड जाल्या. काल आणि आयज सकाळच्या दरम्यान पाऊस पडूंक ना, मात्र सांजे उटंगराचो पाऊस आणि नेटाचो वारो व्हावल्या कारणान जळीमळी उदक साचलां, तशेंच झाडांची पडझड जाल्या. खबरो सोपोवच्या पयली परतून एकदा मुखेल खबरो. गोंय उद्देगीक रोजगार कायदो 1959 दुरुस्त करतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आयज पर्वरी सचिवालयांत गोंय उर्जा विकास एजन्सी पुनर्वापर उर्जा आनी वीज खात्याच्या जोड पालवान आयोजित केल्ल्या कार्यावळीन गोंय विनामूल्य वीज येवजणेचो शुभारंभ केलो. राज्यांत 18 न्यायाधीशांचो उणाव आशिल्ल्यान सरकाराक कुटुंब न्यायालय स्थापन करप शक्य जावचे ना अशी माहिती कायदो मंत्री आलेख सिक्वेरा हांणी दिली. कारगील जैताच्या रुप्या महोत्सवी वर्सा निमतान आयज गोंयातूय तरेकवार कार्यावळी जाल्यो. राज्यांत शेगीत पडपी उटंगराच्या पावसाक आनी नेटाच्या वाऱ्याक लागून खुपशा वाठारांनी झाडांची पडझड जाली. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.